अमेरिकेत 2024 साली भरलेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या संमेलनाच्या स्मरणिकेतील शुभदा कोरे यांचा लेख सादर करत आहोत. अभिवाचक गीता प्रभाकर.
मला भावलेलं टेक्सास. शुभदा कोरे. भारताच्या नकाशाशी साधर्म्य असलेल्या टेक्सासबद्दल मला नेहमीच कुतूहल वाटायचं. टेक्सास शूमार्ट, टेक्सास भेळ अशी दुकानांची नावे अगदी लहानपणापासून आमच्या गावात पाहिली होती, त्यामुळे असं वाटतं की फार पूर्वीपासूनच भारतीयांना टेक्सासने भुरळ पाडली असावी. योगायोगाने टेक्सासला येण्याची संधी मिळाली व उत्सुकता अजूनच वाढली. टेक्सासचं हवामान साधारण भारतासारखंच आहे, पण खाद्यपदार्थही भारतीय आणि त्यातही मराठी खाद्यपदार्थांच्या जास्त जवळचे आहेत हे पाहून नवल वाटलं. इथल्या टेक्समेक्स रेस्टॉरंटमध्ये मिळणारं कॉर्न टॉकोज, मेक्सिकन राईस, बीन्स, साल्सा हे सगळं आपल्या भाकरी, भात, उसळ, कोशिंबीर यांच्या अगदी जवळचं. आपल्यासारखंच मेक्सिकन जेवणातही कोथिंबीर, लसूण व मिरच्यांचा वापर मुबलक प्रमाणात केला जातो. भारतीय व मेक्सिकन पदार्थ म्हणजे जणू भावंडच. तमाले म्हणजे आपल्या पातोळ्या, ॲरॉज कॉर्नलीचे म्हणजे आपली तांदळाची खीर, सोपापिला हे शंकरपाळीसारखे, एम्पनाडाज म्हणजे आपल्या करंजा, साल्सा म्हणजे कांदा टोमॅटोची कोशिंबीर, चिनीचुरी म्हणजे आपल्या हिरव्या चटणीची बहीण, पॅलांकॉते दे काकामॉते म्हणजे शेंगदाण्याची चिक्की, अग्वा दे टॅमेरिंडो म्हणजे चिंचेचे सरबत, तसेच मँगो शेक, चिक्कू शेक आपलेच वाटणारं. इथे मिळणारे चिंचेचे तिखट मीठ व गुळ घातलेले गोळे तर आपल्याला रम्य बालपणात घेऊन जातात. टेक्सासमध्ये आल्यावर सुरुवातीला टेक्समेक्स रेस्टॉरंटमध्ये जायचं धाडस होत नव्हतं, पण एकदा तिथले शाकाहारी झणझणीत पदार्थ चाखल्यावर ते आमचे सर्वांचे आवडते फूड बनले. शेजारील मेक्सिकन खाद्यसंस्कृतीचा पगडा टेक्सासवर असल्यामुळे मेक्सिकन खाद्यपदार्थ, मसाले, फळे, भाज्या, भांडी, वस्तू सगळीकडे सहज मिळतात. जेव्हा 2 दशकापूर्वी इथे आलो तेव्हा जवळपास एखादेच भारतीय दुकान किंवा उपहारगृह दिसायचे. भारतीय फळे, भाज्यांचे तेवढे प्रकार मिळायचे नाहीत. ज्वारीचं पीठ खूप जुनं असल्याने भाकरी नीट व्हायची नाही. मग मी इथे उपलब्ध असणारे ताजे साहित्य वापरून आपले भारतीय पदार्थ कसे बनवता येतील यासाठी नवनवीन प्रयोग करायला सुरुवात केली. मेसेकाची मस्त पांढरीशुभ्र टम्म फुगलेली भाकरी, हॅलापिनो सॅरॅनो मिरच्यांचा भरपूर लसूण कोथिंबीर घालून केलेला झणझणीत खरडा, लाल हॅलापिनोंचा रंजका, भरलेले बनाना पेपर, टोमॅटिलोची आंबटगोड चटणी किंवा डाळ घालून केलेली भाजी, कॉर्न हस्क वापरून गोड किंवा तिखट पातोळ्या, पिंटो बीन्सची उसळ, कॉर्न चिप्स ब्लॅक बीन्स घालून केलेली चाट भेळ, मोडाच्या मटकीचे टोस्टाडास, अव्हाकाडोचे पराठे हे सर्व पदार्थ माझ्या कुटुंबियांचे व मित्रपरिवाराचे आवडते बनले. पुरण किंवा मोदकाचे सारण भरून एम्पनाडास व बाजरीच्या पिठाचे तमालेस असे प्रयोगही यशस्वी झाले. आमचे हिस्पॅनिक शेजारीही आमचे खाद्यपदार्थ आवडीने खातात. हॅबेनारो तर भयानक तिखट. नवीन असताना एकदा मी त्यांची पीठ पेरून भाजी केली, मस्त तुपट स्वाद होता, पण परत त्याची भाजी करायची हिंमत झाली नाही. सॉसचा स्वाद वाढवायला एखादीच बरी. फिएस्टा मार्केटमध्ये गेल्यावर तर मिरच्या, कोथिंबीर, विविध पालेभाज्या, पेरू, बोरं, चिक्कू, कैऱ्या, आंबे, फणस, चिंचा, ऊस, सोलाणा, कणस, भुईमुगाच्या शेंगा या सगळ्यांचे भले मोठे ढीक पाहून तर भारतातच आहोत का असा भास होतो. मिरच्यांचे तर किती प्रकार, झणझणीत हॅलापिनो, सॅरेनो, अतिजहाल हॅबेनारो व चिले टेपिन, गोडसर बनाना पेपर हे माझ्या नेहमीच्या वापरातले. एवढंच नव्हे तर स्वयंपाकघरातील बरीच साधने जशी खलबत्ता, बेताच्या बुट्ट्या, पातेली, तवे, पळ्या, रवी, पोळपाट लाटणे, चिनीमातीची भांडी हे सगळं भारताची आठवण करून देतं. इथे मिळणाऱ्या मोठ्या झाऱ्याने माझे दिवाळीला बुंदी पाडायचे आणि टॉर्टीला प्रेसने भाकरी थापायचे काम एकदम सोपे झाले. या सर्व टेक्समेक्स वस्तू माझ्या स्वयंपाकघराचे मराठी पण टिकवायला नक्कीच हातभार लावतात. केवळ आकारातच नाही तर हवामान व खाद्यसंस्कृतीतही साधर्म्य असणारा असा हा टेक्सास भारतीयांना भावला नाही तर नवलच. टेक्सास कूक पॉवर मॅगझिनच्या May 2023 पाककृती स्पर्धेत माझ्या स्ट्रॉबेरी बर्फीने दुसरे स्थान पटकावले व आपल्या भारतीय बर्फीची ओळख साऱ्या टेक्सासवासियांना करून दिली. इतक्या वर्षांच्या वास्तव्यात माझी जन्मभूमी व कर्मभूमी या दोन्ही खाद्यसंस्कृतींचा मिलाफ साधत आपले वेगळेपण टिकवताना रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
असेच दर्जेदार साहित्य ऐकण्यासाठी BMMonline.org, MMBayArea.org आणि BMM2024.org या वेबसाईटवरील स्मरणिका विभागाला जरूर भेट द्या.